मित्र, माझा एक आग्रही मित्र आहे, मुंबईला राहतो. त्याची एक छोटीशी गंमत तुम्हाला सांगेन. तो एका टॅक्सीवाल्याकडे गेला आणि म्हणाला,
टॅक्सी ए टॅक्सी.
तो म्हणाला, काय साहेब?
चल वाशीला जायचं.
तो म्हणाला, साहेब मी वाशीला नाही जाणार.
काय रे, मग तू कुठे जाणार? दुबईला जाणार का? तू वाशीला का नाही जाणार बोल.
तो म्हणाला, साहेब मी नाही जात वाशीला.
काय रे, वाशीला का नाही जाणार बोल? तिकडे का माणसं राहत नाहीत? तिकडे का ढोरं राहत का? तू वाशीला का नाही जाणार बोल.
तो म्हणाला, साहेब मला नाही जायचंय. कमाल आहे.
कमाल? मी का तुझ्या समोर सर्कस करतो का? डोंबाऱ्याचा खेळ करतो मी? कमाल कसली आहे?
साहेब काय म्हणता तुम्ही, मला नाही जायचंय. नाही येत मी.
अरे का नाही येत बोल?
फुकट तुम्ही गळ्यात पडता.
गळ्यान पडतो? अरे मी माझे बायकोचे गळ्यान नाही परत, तुझे गळ्यान परू. तू वाशीला का नाही येत बोल?
तो म्हणाला, साहेब मला माफ करा.
माफ करा? कर भीक मागते का मी तुझ्याकडे? भीक मागते?
साहेब काय फुकट माझ्या नादी लागत.
फुकट? मग दिरक्या देऊ का? पैसे देऊ का? वाशीला का नाही जाणार बोलतो.
इतक्या दुसरा टॅक्सीवाला त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, साहेब 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 मी घेऊन जातो तुम्हाला वाशीला. तुम्हाला मी नेतो, तुम्ही बसा, तुम्हाला कुठे जायचं?
तो म्हणाला, ए तू चल, तू आमचे मध्ये बोलायचं नाही. चल मी वाशीला जाणार ह्याच्यात टॅक्सीन, नाही तर याची काशीच करत.
तो म्हणाला, साहेब त्याला जाऊ द्या, मी तुम्हाला नेतो, तुम्ही माझ्या टॅक्सीत बसा. तुम्हाला कुठे जायचं? वाशीला जायचं ना.
तो म्हणाला, नाही रे मला कुठं जायचं नाही, मी इथंच राहतं वरती चौथ्या माल्यावर. माझी बायको मला बोलली की मी 10 मिनिटांनी खाली येतं, अर्धा तास झाला, मग मी काय करू? मग मी टाईमपास करतं. मला कुठं जायचं नाही, मी असंच करतं टाईमपास. आणि काय आहे, हे जे आलं मला काही टाईम मिळत नाही, येल मिळत नाही, मग मी असंच करत असतो. अरे रोज मी बघतो रे वाशी वाशी वाशी. मला माहीत होतं ह्यो काही वाशीला जाणार नाही, ह्याच्या गाडीच्या मागे वसई लिहिलं, पण ह्यो वाशी हकुटे रे.